चीनीमंडी.com पॉडकास्ट.
उसाला चांगला दर मिळावा यासाठी महम कारखान्यात आज शेतकऱ्यांचं आंदोलन. रोहतकमध्ये उसाचा दर वाढवून 500 रुपये प्रति क्विंटल करण्यासाठी तसंच 14 दिवसाच्या आत पैसे भागवण्यासह इतर प्रमुख 8 मागण्यांसाठी आज शेतकरी महम साखर कारखान्यात आंदोलन करणार आहेत. शेतकरी सभेचे जिल्हा सचिव बलवान सिंह यांनी सांगितलं की उसाचा दर वाढवणं आणि इतर मागण्यांसाठी त्यांच्या संघटनेच्या वतीनं अभियान सुरू आहे. याच मुद्द्यावर आज महम कारखान्यात शेतकरी पंचायत होणार आहे. ते म्हणाले, अशी पंचायत रोहतक कारखान्यातही आयोजित करण्यात आली आहे. महम कारखाना कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावात जाऊन शेतकरी सभेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पंचायतीचं आमंत्रण दिलं. सरकारचं दुर्लक्ष. सचिव बलवान सिंह म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. आपल्या पिकाला घेऊन शेतकरी कारखान्यात येतात, पण तिथं शेतकऱ्यांना थांबण्यासाठी विश्रांतीसाठी कसलीही व्यवस्था नाही. स्वच्छतागृहांची दुरावस्था आहे. अशामध्ये शेतकऱ्यांना कॅन्टीनमध्ये रात्र काढावी लागते. शेतकऱ्यांचीही दुरावस्था. जिल्हाध्यक्ष प्रीत सिंह म्हणाले, कारखाना प्रशासनाचं शेतकऱ्यांच्या अवस्थेकडे लक्ष नाही. देशासाठी अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था अधिक खराब होत आहे. पूर्वी कारखान्यात ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना कंट्रोल रेटवर साखर मिळत होती. आता तीही बंद झाली आहे. जर महागाई वाढली आहे तर ऊस दर का वाढवला जात नाही? महासचिव म्हणाले, शेतकऱ्यांना सरकार 335 ते 340 रुपये प्रति क्विंटल रेट देत आहे. या आहेत प्रमुख मागण्या. साखर कारखान्यात शेतकऱ्यांच्या विश्रांतीसाठी खोली आणि अंथरुणाची सोय व्हावी. कंट्रोल रेटवर शेतकऱ्यांना साखर देण्याची योजना पुन्हा सुरू केली जावी. शेतकरी रंगराजन समितीच्या शिफारसींना हटवावं. MSP वर ऊस खरेदी व्हावी. साखर कारखाना रोहतकमध्ये सुरू असणाऱ्या फर्जी वाड्याची उच्चस्तरीय तपासणी करावी. कारखान्यात काम करणाऱ्या श्रमिक आणि कर्मचाऱ्यांच्या अधिकारांची रक्षा व्हावी आणि कारखान्याची क्षमता आणि संख्या वाढवावी.